93.5 Red FM pe.
Alare ala sangram ala.
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम. रेड एफ एम चे आमचे रेडिओ जॉकीज काय 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 जमती जमती करत असतात. मुंबईची मलिष्का गेली आहे इटलीच्या मिलानला चक्क भारताचं प्रतिनिधित्व करायला तिथल्या इंटरनॅशनल रेडिओ फेस्टिवलमध्ये. आणि आमचा अंकुश जो जयपूरमध्ये असतो तो मारुती सुझुकी डेझर्ट स्टॉर्म रॅलीमध्ये त्यांना भाग घेतलेला आहे. दिस इज अ 2000 किलोमीटर रॅली जी नोएडामधनं 3 तारखेला चालू झाली. 2000 किलोमीटर ते कव्हर करतायत. हनुमानगड, बिकानेर, जैसलमेर आणि जयपूर या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मग फायनली जोधपूरला 10 तारखेला आता परवा जोधपूरला प्राइस डिस्ट्रीब्युशन सेरेमनी त्याचा होणार आहे. आणि अंकुश तिथनं सारखा अपडेट्स आपल्याला देतोय की आता कुठे पोहोचला आणि काय. आणि छान एखादा ट्रॅव्हल शो असावा ना, तसंच सगळं त्याचं वर्णन चाललेलं आहे. दिस इज रिअली इंटरेस्टिंग. मारुती सुझुकी डेझर्ट स्टॉर्म रॅली. मलाही असं वाटतंय की अरे खरं तर या अंकुशला घरी बसून आपणच गेलो असतो तर बरं झालं असतं. पण मग तुम्ही शिव्या खातल्या असत्या, सारखं कुठे ना कुठेतरी तुला जायचं असतं. एके ठिकाणी बसवत मुळे नाही. ला इकोचा 10999 रुपयाचा मोबाईल फोन कोणाचा होणार. लास्टचा चान्स रजिस्टर करण्यासाठी facebook.com/rjsangram रेड एफ एम या माझ्या पेजवर जा. ते पेज लाईक करा, ते पेज शेअर करा. बरं तिथे टाकलेला मी एक पोस्ट आहे त्याच्या खाली कॉमेंट करा. नुसतं तुमचं नाव लिहा म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन होईल. आणि हो, मला एक इनबॉक्समध्ये माझ्या मेसेज म्हणून तुमचा फोन नंबर देखील पाठवा. कमिंग अप इन जस्ट बेट सुपर हिट गाणं. इनफॅक्ट 4 गाण्याची पक्के सुपर ड्युपर. काय म्हटला?
धडक धडक
बरोबर
धडक धडक भंडारा झिडक झिरक मल्लरा.
मला एरवी कुठल्याही गाण्यावर फार असं नाचावं असं वाटत नाही बॉलिवूडच्या, पण ह्या गाण्यावर असं वाटतं सगळ्या स्टेप्स कराव्यात. मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम बज जाते.